फोटो का है, आजकल तो वीडियो का जमाना है, और वो भी सिंपल वीडियोस नहीं तो टिकटॉक वाले वीडियोस का जमाना है। हिट्स 93.5 रेड एफएम वर महक तर तुमच्या सोबत आहे एमएच 935 मध्ये दिनेश। रातोरात टिकटॉक व्हिडिओ करून ट्रेंडिंग झाले, ते सुद्धा आपल्या सोबत आहेत। तुम्हाला व्हिडिओ वगैरे बनवायचं कोणी शिकवलं हे नेमकं, आणि नेमकं ते जे तुम्ही शूट करता लोकेशन वगैरे कसं डिसाइड करता तुम्ही?
अशा अंदाजाप्रमाणे इथं बनवायचं काय तिथं काय चांगली जागा दिसते बुवा इथं बनवतो चांगलं वाटेल असं ते अंदाजानुसार बनवून घेतात।
बरं, रवीना टंडन तर तुम्हाला माहितच आहे, आवडते की नाही रवीना टंडन?
खूप आवडते, त्याला खूप खूप धन्यवाद। त्यांनी आमची व्हिडिओ थोडी प्रशंसा केली ना, मला खूप चांगलं वाटलं, आणि माझी अशी इच्छा व्यक्त होती की अजून याचा चांगले व्हिडिओ बनवता खूप आम्ही।
अच्छा, रवीना टंडननी तुमचा व्हिडिओ रिट्वीट केला, तिच्या सोशल मीडियावरती शेअर केला, तुम्हाला भारी वाटलं मान्य आहे, पण तुमच्या आसपासचे जे सगळे लोक आहेत ते सुद्धा मग तुमचं कौतुक करत असतील ना?
मग खूप कौतुक करतात, खूप सगळ्या आमच्या जात समाजवाल्यांना खूप चांगलं वाटतं की बाबा आपला गावाचं नाव असं सगळं महाराष्ट्र एवढं इंडियामध्ये गाजतोय, तर त्याच्यामुळे खूप सगळ्या गाववाल्यांना पोले सोळे म्हातारे यांना खूप चांगलं वाटतं, एकदम सगळ्याच्या चेहऱ्यावरती एकदम खुशी, माझं सगळ्याचा हावभाव चांगला आहे।
जे स्पेशली व्हिडिओज बनवतात ना, त्यांच्या हिमतीची मला दाद द्याविषयी वाटते, कारण की त्यांच्यातला टॅलेंट शोकेस करण्याची हिंमत त्यांच्यामध्ये आहे, ही सगळ्यात एक चांगली गोष्ट आहे, आणि यांच्याशी आपण बोलणार थोड्या वेळानंतर। सध्या तुमचं मत सुद्धा महत्वाचं आहे। सुपर हिट्स 93.5 रेड एफएम बजाते रहो।